आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबर दिता। मुखेल खबरो वेचणूक आयोगान पहिल्या टप्प्याच्या वेचणुके खातीर अधिसुचोवणी जारी केल्या उपरांत काल सार्वत्रिक वेचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर उमेदवारी दाखल करपाक सुरवात जाली। वेचणूक आयोगान केंद्र राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनां रेल्वे विमानतळ अशा सरकारी मालमत्तेचेर आशिल्ले सगळे अनधिकृत राजकीय पोस्टर बेगोबेग काढून उडोवपाचे निर्देश दिल्या। रिझर्व्ह बँकेन सगळ्या बँकांक सरकारी कामकाज करपी तांचे सगळे फाटे आयतारा म्हणजे 31 मार्चाक उक्ते दवरपाचो सल्लो दिला। 7 जुलयाक जावपा आशिल्ली नीट पीपी परिक्षा आता 23 जुनाक जातली। स्विस ओपन बॅडमिंटनान भारताच्या किरण जॉर्जान दादल्यांच्या एकोडी गटांतल्या प्री क्वार्टरान पाऊल घाला। आता पुराय खबरो देशाच्या युवा शक्तीच्या नाविन्यपूर्ण भावनेन भारताची स्टार्टअप इकोसिस्टम अभूतपूर्व वेगान फुलता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा। काल भारत मंडपमान स्टार्टअप महाकुंभाक संबोधित करतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे आज जेव्हा देश 2047 मेरेन विकसित भारता खातीर तोंड मेळपाचेर काम करता तेव्हा या स्टार्टअप महाकुंभाक व्हड म्हत्व आसा। फाटल्या दशकान भारतान आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात कशी उदरगत केल्या ते पळयला आणि आता लोक भारतातल्या नाविन्यपूर्ण आणि स्टार्टअप संस्कृतीचं कल पळयता। स्टार्टअप इंडिया उपक्रमान नाविन्यपूर्ण कल्पनांक एक मंच दिला आणि तांका निधी कडे जोडल्या असो उल्लेख मोदी हांनी केला। भारताच्या तरणाट्यांनी नोकरी सोदपा परस नोकरी निर्माण करपी जावपाचो मार्ग वेचला असे त्यांनी सांगले। सध्या भारतात 1.25 लाखापरस चढ स्टार्टअप आणि 110 युनिकॉर्न असतात असं त्यांनी मुखार म्हणले। भारताच्या स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व आज देशांच्या लहान शहरांचे तरुण करता असे मोदी हांनी नमूद केले। आज कृषी वस्त्रोद्योग वैजकी येरादारी अंतरिक्ष आणि योग आणि आयुर्वेदान लेगीत स्टार्टअप सुरू झाल्या हाची खोस त्यांनी उक्तायली। 2047 मेरेन विकसित राष्ट्राचे ध्येय साकार करपा खातीर स्टार्टअपांचे महत्वाचे योगदान असा जे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी सांगले। वेचणूक आयोगान पहिल्या पावण्याच्या वेचणुके खातीर अधिसुचोवणी जारी केल्या उपरांत काल सार्वत्रिक वेचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर उमेदवारी दाखल करपाक सुरवात झाली। या पावण्यात 19 एप्रिलाक 17 राज्यां 4 केंद्रशासित प्रदेशांचे वट्ट 102 संसदीय मतदारसंघांनी मतदान जातले। या महिन्याचे 27 मेरेन अर्ज दाखल करू येता पूण बिहारा खातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाची निमाणी तारीख या महिन्याची 28 आसा। उमेदवारी अर्जांची छाननी 28 तारखेक जातली आनी उमेदवारी फाटी घेवपाची निमाणी तारीख 30 मार्च आसा। जाल्यार बिहारात उमेदवारी अर्जांची छाननी या महिन्याच्या 30 तारखेक जातली आनी उमेदवारी फाटी घेवपाची निमाणी तारीख 2 एप्रील आसा। त्या भायर सिक्कीम आनी अरुणाचल प्रदेशांतल्या विधानसभा वेचणुका खातीरूय अधिसुचोवणी जारी केल्या। दोनूय राज्यांनी 19 एप्रिलाक मतदान जातले आनी 2 जुनाक मतमेजणी जातली। वेचणूक आयोगान केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनात रेल्वे विमानतळ अशा सरकारी मालमत्तेचेर आशिल्ले सगळे अनधिकृत राजकीय पोस्टर बेगोबेग काढून उडोवपाचे निर्देश दिल्यात। देशांतल्या जायत्या सुवातींनी अजूनही अनधिकृत राजकीय जाहिराती दाखयतात अशी कागाळी जायत्या स्तरांतल्या आयोगाकडे येवपाक लागल्या। वेचणूक आयोगान आपल्या सुचोवण्यांक पाळो दिवंक ना वा अंशिकपणान पाळो दिलो हाची गंभीर दखल घेतल्या। सगळ्यो अनधिकृत राजकीय जाहिराती बेगोबेग काढून उडोवपाचे निर्देश आयोगान सगळ्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेश प्रशासनांक दिल्या। या प्रकरणातला अनुपालन अहवाल आज सांजवेळार 5 वरांमेरेन धाडपाक आयोगान सांगला। पंजाबात लोकसभा वेचणुकेखातीर मतदान 7व्या निमाण्या टप्प्यात 1 जुनाक जातले। या वेचणुकेची अधिसुचोवणी 7 मेक जारी जातली। राज्यात वट्ट मतदारांची संख्या 2.12 लाखापरस चढ आसा जातले। 4,90,000 परस चढ मतदार पहिलेच खेप मताधिकाराचो उपेग करतले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात। तेलंगणात लोकसभा वेचणुकेचे फाटभुयेर केंद्रीय पुलीस दळाच्यो सुमार 40 कंपन्यो राज्यांतल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी पावल्यात। मोकळ्या वातावरणात लोकांनी मतदानाचो हक्क वापरू येता हाची खात्री करपा खातीर पुलीस कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या सुवातेर फ्लॅग मार्च केले अशी माहिती वेचणूक अधिकाऱ्यांनी दिल्या। काल खम्माम आणि नलगोंडा वाठारांत केंद्रीय दळ आणि राज्य पोलिसांनी फ्लॅग मार्च केले। लोकांक मुक्त वातावरणात मताधिकार वापरपाक मेळटलो हाची खात्री करून दिवपा खातीर फ्लॅग मार्च काढतात असं खम्माम पोलीस कायदोन सुवेवस्थेचो कसलोच प्रस्न उप्रासनासतना संसदे वेचणूक पारदर्शक पद्दतीन जावची हे खातीर वेवस्था सुरू आसा आनी संवेदनशील मतदान केंद्रांनी आदीच नियोजनासयत खर सुरक्षा उपाय केल्या असं तांणी सांगले. तेलंगणाचे कृषी मंत्री टी नागेश्वर राव आणि राज्यातल्या अवकाळी पावस आणि घरांच्या पावसाक लागून झाल्या पिकांच्या नुकसानी खातीर शेतकऱ्यांक मदत करपाचे आश्वासन दिला. या शेतकऱ्यांक राज्य सरकार मदत करतले असं तांणी सांगले. राज्यात सुमार 10 जिल्ह्यांनी पिकांचे नुकसान झाला. कामारेड्डी जिल्ह्यात हालीच अवकाळी पावस आणि गळ्यांचा पाऊस पडलो. कृषी मंत्र्यांनी सांगले की मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी आणि अधिकाऱ्यांक पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करपाचे निर्देश दिल्या. मजगती तेलंगणा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष जी चिन्ना रेड्डी हांणी सांगले सरकारान नुकसान झाल्या शेतकऱ्यांक मदत करपाचो निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी हे संबंधित अधिकाऱ्यांक अहवाल सादर करपाक सांगला. रिझर्व्ह बँकेन सगळ्या बँकांक सरकारी कामकाज करपी तांचे सगळे खाते आयतारा म्हणजे 31 मार्चाक उक्ते दवरपाचो सल्लो दिला. सरकारी पावतीन फारीकणी संबंधित वेव्हारा खातीर 31 मार्चाक सगळ्या बँकांनी उक्ते दवरपाची विनंती केल्या उपरांत हो सल्लो दिलो. जेणे करून पावतीन फारीकणी संबंधित सगळ्या सरकारी वेव्हाराचो हिशोब फक्त चालू अर्थिक वर्षात करूं येता. या दिसा बँकिंग सेवा उपलब्ध आसा हाजे विशीं बँकांनी फावो ती प्रसिद्धी दिवची अशें आरबीआयन मुखार सांगला. पयली 7 जुलयाक जावपा आशिल्ली नीट पीजी परिक्षा आता 23 जुनाक जातली. राष्ट्रीय वैजकी आयोगान जाहीर केल्ल्या अधिसुचोवणे म्हळा की नीट पीजी खातीर पात्र जावपा खातीर इंटर्नशीप पुराय करपाची कट ऑफ तारीख मात 15 ऑगस्टच आसतली. 15 जुलयाक निकाल जाहीर जातलो जाल्यार 16 सप्टेंबराक शिक्षणीक सत्र सुरू जातले. मजगती वेचणुकेक लागून पयली 24 मे दिसा जावपा आशिल्ली श्रेष्ठा नेट 2024 परिक्षा 11 मेक जातली अशें राष्ट्रीय चाचणी एजन्सीन सांगला. लडाख देशांचं कार्बन तटस्थ केंद्र शासित प्रदेश करपा खातीर जायते उपक्रम सुरू आसात. या उपक्रमाचो एक भाग येरादारी क्षेत्रान रस्त्यांचेर शुन्य उत्सर्जन वाहनांक चालना दिवपाक सुरवात केल्या. राष्ट्रीय थर्मल पॉवर कॉर्पोरेशनाच्या सहकार्यान हायड्रोजन सेल इंधन बशी लोकां खातीर हाडपाची येवजण खातें आखता. येरादारी आयुक्त अमित शर्मा हांणी दिल्ल्या म्हायती प्रमाण राष्ट्रीय थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि येरादारी खात्या मदीं बेगीनूच एमओयू जातले. या संगरांच्या 3 आणि 4 चाकी इलेक्ट्रीक वाहनांचो यशस्वी चाचणी जाले उपरांत लोकांक इलेक्ट्रीक वाहनां वापरपाक प्रेरीत करतले. त्या विशयाचेर येरादारी खातें गरजेच्या सत्रांत जागृताय कार्यावळी करून हाडटात. फाटल्या वर्सा ऑगस्ट आणि सप्टेंबरांत 3 आणि 4 चाकी इलेक्ट्रीक वाहनांची यशस्वी चाचणी जाल्ल्यान प्रशासनाक माल येरादारी खातीर इलेक्ट्रीक वाहनांचो वापर करपाची प्रेरणा मेळ्ळी. येरादारी खात्यान 19 मार्चाक ले हांगा या विशयाचेर सगळ्या भागधारकां खातीर अर्द दिसाची कार्यशाळा घडोवन हाडिल्ली. स्विस ओपन बॅडमिंटन सर्तीत भारताचा किरण जॉर्ज हाणे काल राती दादल्यांच्या एकोड्या गटात प्री क्वार्टर फेरयेन पाऊल घाले. ताणे पहिल्या फेरयेन जपानच्या ताकुमा ओबायशी 21-18 अशा फरकान हरयलो. आनी एक भारतीय खेळगडो प्रियांशु राजवत हाणे हाँगकाँगच्या ली चेव युग 21-12, 21-15 अशा फरकान हरवून प्री क्वार्टर फेरयेन सुवात मेळयली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. वेचणूक आयोगान पहिल्या टप्प्याच्या वेचणुके खातीर अधिसुचोवणी जारी केल्या उपरांत काल सार्वत्रिक वेचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर उमेदवारी दाखल करपाक सुरवात झाली. वेचणूक आयोगान केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांक रेल्वे विमानतळ अशा सरकारी मालमत्तेचे आशिले सगळे अनधिकृत राजकीय पोस्टर्स बेकोबेक काढून उडोवपाचे निर्देश दिल्या. रिझर्व्ह बँकेन सगळ्या बँकांक सरकारी कामकाज करपी तांचे सगळे फाटे आयतारा म्हळ्यार 31 मार्चा हुकते दवरपाचो सल्लो दिला. आनी इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.